नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ह्यो आसात प्रादेशिक खबरो। मुखेल खबरो। केंद्र सरकारान देशभरातल्या मंकी पॉक्सच्या सगळ्या दुबावित दुयेंतींची तपासणी आणि चाचणी करपाखातीर सगळीं राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशाकडेन मागला। पद्म पुरस्काराखातीर प्रेरणादायी व्यक्तींचे नामांकन करपाखातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे लोकांक आवाहन। एनईपी खाला फुडल्या वर्षा तिसरी आणि सव्वी येतेचो अभ्यासक्रम बदलपाचो निर्णय घेतला अशी माहिती एससीईआरटीच्या संचालकांनी दिल्या। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वतीन वर्षा भितर 8 तरेच्या प्रदूषकांची तपासणी करतले। आणि फाटले वर्षा 976 बेवारस भुरग्यांक सरकाराकडल्यान आला शिरो मेळ्ळा। आता पुराय खबरो। पद्म पुरस्काराखातीर चडांत चड लोकांनी प्रेरणादायी व्यक्तींचे नामांकन करपाखातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आवाहन केला। नामांकन करपाखातीर या म्हयन्यांची 15 तारीख हो निमणो दीस आसा। फाटल्या दशकभरांत सरकारान देशाच्या तळागाळातल्या असंख्य वीरांक पद्म पुरस्कारान भोवमानीत केल्यात। पुरस्कार फावो जाल्ल्या जैतिवंताच्या जिणे प्रवासान साबार लोकांक उर्बा मेळिल्ली आसा। तांच्या तोखणायेच्या कार्यांनी तांची जिद्द आणि तळमळ दिसून येता। ही प्रणाली पारदर्शक आणि सहभागी करून घेवपाचे भावनेन सरकारान विंगड विंगड पद्म पुरस्काराखातीर हेरांक नामांकित करपाखातीर लोकांक उलो मारला। केंद्र सरकारान देशभरातल्या मंकी पॉक्सच्या सगळ्या दुबावित दुयेंतींची तपासणी आणि चाचणी करपाखातीर राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशाकडेन मागला। संसारीक भलायकी संघटनेन मंकी पॉक्सच्या संबंधित आंतरराष्ट्रीय चिंतेची भौशीक भलायकी आणीबाणी जाहीर केल्ल्यान केंद्रीय भलायकी सचिव अपूर्व चंद्रा हांणी एक सल्लो पत्र जारी केला। मंत्रालयान आपल्या सल्ल्याच्या पत्रात मंकी पॉक्स विशीं जागृताय निर्माण करप, वेळार अहवाल दिवप आणि भौसामदी बिरात येवची न्हय म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आपणावपाचेर भर दिला। तशेंच राज्य आणि जिल्ह्यांतल्या भलायकी सुविधा पातळेचेर भौशीक भलायकी तयारीचो नियाळ वरिष्ठ अधिकाऱ्यांवरवीं घेवपाचोय सल्लो मंत्रालयान दिला। दुबावित आणि पुष्टी जाल्ल्या दुयेंतींची जतनाय घेवपाखातीर हॉस्पिटलांतल्या आयसोलेशन सुविधांची वळख आणि गरजेची रसद आणि प्रशिक्षित मनीस संसाधन उपलब्ध दवरपाक राज्यांकडेन मागला। भलायकी सेवक खास करून कात, लैंगिक संसर्गजन्य रोग क्लिनिक आणि नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन क्लिनिकांत काम करपी लोकांक भलायकी नेम पाळपाचे आदेश दिल्यात। केंद्रीय भलायकी मंत्रालय परिस्थितीचेर बारीकसाणी नदर दवरतले आणि राज्यांक तशेंच केंद्रशासित प्रदेशांक सगळो आदार दितले अशें अपूर्व चंद्र हांणी सांगला। शिक्षण खात्यांनी राज्य शिक्षणीक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हळ्यार एससीईआरटी फुडल्या वर्सा नर्सरी ते 10वी मेरेनच्या सगळ्या वर्गाखातीर एनईपी लागू करपाची तयारी करता। एनईपी खाला फुडल्या वर्सा तिसरी आणि सव्वी येतेचो अभ्यासक्रम बदलतले अशी माहिती एससीईआरटीची संचालक मेघना शेटगांवकर हांणी दिल्या। राज्य सरकारान फाटल्या 2 वर्सात फाउंडेशनासयत हेर पावण्यावेल्या कांय वर्गाखातीर नवे शिक्षण धोरण चालीक लायलां। फुडल्या वर्सा 1ली आणि 10वी खातीर एनईपी लागू जावपाची आसा, पूण ह्या 2 वर्गांसयत उरिल्ल्या वर्गाखातीरूय एनईपी लागू करपाक सरकाराची तयारी आसा अशें आणि तशें केल्यार शिक्षक आणि विद्यार्थ्यांक लाव जातलो। एनईपी खाला फुडल्या वर्सा तिसरी आणि सव्वी येतेचो अभ्यासक्रम बदलपाचो निर्णय घेतला अशें शेटगांवकर हांणी सांगलें। इतले मजगतीं एनईपी खाला आशिल्ल्या अभ्यासक्रमा संबंधी दरेक पावण्यार मुखेल आणि उप अशो समित्यो स्थापन केल्यात। ह्यो समित्यो वर्गाप्रमाण अभ्यास करून अभ्यासक्रम थारावपाचे काम करतात। ते खातीर मुखेल समित्यांनी उपसमित्यांखातीर कालावधी निश्चित केला। मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत स्वतः ताचेर नदर दवरतात अशी माहिती अधिकारी मेघना शेटगांवकर हांणी दिल्या। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वतीन वर्षा भितर गोयांत 8 विविध प्रकारच्यो प्रदूषकांची तपासणी करतले। ही तपासणी जानेवारी 2025 ते डिसेंबर 2028 ह्या 3 वर्सां खातीर करतले। हे खातीर मंडळाचे वतीन एजन्सी नेमतले। ह्या कामा खातीर 3 वर्सां खातीर 1,88,64,000 रुपया खर्च करतले। हे विशीं मंडळान हालींच निविदा नोटीस जारी केल्या। ते प्रमाण राज्यातल्या विविध सुवातांनी टीपीएम, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, ऑक्साईड ऑफ नायट्रोजन, अमोनिया, हायड्रोकार्बन, एसिड मिक्स आणि एनएमएचसी या 8 प्रदूषणांक कारणं ठरपी घटकांची तपासणी करतले। 3 वर्षांच्या काळात दरेक महिन्यात 16 सुवातांनी तपासणी करतले। तपासणी करतल्या सुवातांची मंडळावतीन एजन्सीक दिसपट्टी माहिती मेळटली। तपासणी करताना मंडळाचे अधिकारी हजर रावतले। तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागातल्या ऐकतात।
और जरूरतें कभी बता के नहीं आती। ऐसे में मनप्पुरम फाइनेंस के साथ लीजिए एक स्मार्ट डिसीजन ताकि आप मुश्किलों का सामना कर सकें।
आपके हर फाइनेंशियल इमरजेंसी में आपके साथ मनप्पुरम फाइनेंस जो लाए हैं इजी गोल्ड स्कीम, जिसमें जितने दिनों का होगा लोन उतना ही होगा इंटरेस्ट।
अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें नजदीकी मनप्पुरम फाइनेंस शाखा में या टोल फ्री नंबर 1800-420-2233 पर कॉल करें।
फाटले वर्षा गोयांत बेवारस भुरग्यांच्या संरक्षणा खातीर 976 भुरग्यांक अपना घर आनी हेर आवाशुरो केंद्रांनी दाखल केल्यात। तशेंच ह्या भुरग्यांची तात्पुरती काळजी घेवपा खातीर पालन पोषण काळजी येवजणे खाला 9 भुरग्यांक आता मेरेन लोकांनी पुसकी घेतल्यात अशी माहिती बायलां आनी भुरगीं उदरगत खात्यान दिली। खात्यान दिल्ले आकडेवाळी प्रमाण 2023-24 वर्सा राज्य सरकारा खाला चलतल्या भुरगीं काळजी संस्था अपना घरांत 250 भुरग्यांक धाडल्यात। तशेंच गोंयांत नोंद आशिल्ल्या अनाथालयांत 601 भुरग्यांक दाखल केल्यात। सरकारा कडेन नोंद आशिल्ले 36 एनजीओ अनाथालय उत्तर गोंयांत जाल्यार 19 एनजीओ दक्षिण गोंयांत आसात जाल्यार 125 भुरग्यांक ग्रामीण तशेंच शारांत आशिल्ल्या आलाशुरो केंद्रांनी दाखल करून तांची काळजी आनी सुरक्षे खातीर उपाय येवजणे चालीक लायल्यात अशी माहिती खात्यान दिली। अंदू पावसान जायते विक्रम मोडल्यात। हे आदी जुलय आनी ऑगस्ट हे दोन म्हयन्यांचो सगळ्यांत चड पावस पडपाचो विक्रम मोडिल्लो। आता मेरेन राज्यांत दुसरो सगळ्यांत चड पावस पडला। राज्यांत 1 जून ते 8 सप्टेंबर ह्या काळांत सरासरी 160.46 इंच पावस पडला। हाचे आदी 1961 वर्सा 2020 वर्सा अनुक्रमान 160 आनी 162 इंच पावस पडिल्ल्याची नोंद जाल्ली। राज्यांत पावसाची वर्सुकी सरासरी 129 इंच आसा जाल्यार जून ते सप्टेंबर मजगतीच्या हंगामी पावसाची सरासरी 113 इंच आसा। अंदूच्या पावसान हे दोनूय विक्रम पयलींच मोडल्यात। राज्यांत 7 वर्स मेरेन सरासरी 132.09 इंच पावसाची नोंद जाल्ली जाल्यार हंगामी पावसाची सरासरी 31 जुलयाक जाल्ली। वाळपय 1 जून ते 9 सप्टेंबर मेरेन 208.31 इंच पावसाची नोंद जाल्या जाल्यार सांग्यार 199.52 इंच, साखळे 176.11 इंच, केप्यां 174.47 इंच, फोण्या 156.70 इंच जाल्यार काणकोणांत 151.83 इंच पावसाची नोंद जाल्या। दवर्ली मडगांवच्या दैवज्ञ ब्राह्मण समाज सेवा संघ संस्थे वतीन गोवा बोर्ड आनी दिल्ली बोर्ड हांणी घेतिल्ल्या शालांत परिक्षेत 70% आनी 70% वयर गुण घेतिल्ल्या दैवज्ञ समाजातल्या गुणेस्त विद्यार्थ्यांचो भोवमान 22 सप्टेंबराक सांजे 4 वरांचेर रविंद्र भवन मडगांव ह्या सुवातेर जातलो। ज्या विद्यार्थ्यांक 70% आनी 70% वयर गुण मेळ्ळ्यात ते दैवज्ञ ब्राह्मण समाजातल्या गोंयच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका, फोन नंबर, घरचो नामो, एक फोटो हांचे सयत सुभाष लोटलीकार उर्वी एपी लोटलीकार आनी संस दुकान हांचे कडेन ह्या नाम्याचेर पोस्ट वा प्रत्यक्ष वचून 15 सप्टेंबर मेरेन दिवचे अशें दाळुंदारांनी कळीत केलां। भोवमान सुवाळ्याक डॉ गीता नागवेकार ह्यो मुखेल सोयरे म्हूण हाजीर आसतले जाल्यार सीए वेंकटेश शेट हांकां खाशेले सोयरे म्हूण सुवाळ्याक आमंत्रीत केल्यात। संस्थे वतीन दिवपी दैवज्ञ शिक्षक पुरस्कार हे वर्स सत्कारमूर्ती निवृत्त शिक्षिका शुभांगी वेर्णेकार हांचो भोवमान ह्या सुवाळ्यांत जातलो। केंद्राच्या लखपती दिदी येवजणे खाला गोंयच्या 189 पंचायतीतल्या आपमजत गटांच्यो 10,000 बायलो नोंद जाल्यात। येणावळ जोडून दिवपी विविध उपक्रम हातांत घेवन तांकां बरी जीण दिवपा खातीर आपमजत गटांच्या बायलांक प्रशिक्षण दिवपाचे काम लखपती दिदी करतात अशी माहिती ग्रामीण उदरगत मंत्रालयान दिल्या। लखपती दिदी ही एक स्वयंसेवक गटाची वांगडी जिची वर्सुकी येणावळ 1 लाखा वयर आसा। अर्थिक येसा वांगडा शाश्वत उदरनिर्वाहाची पद्दत आसपावन घेवपाक आनी बरे दर्जाची जीण साध्य करपाक तांकां उर्बा दिता। हे येवजणे खाला गोंयच्या 10,135 बायलो ह्यो लखपती दिदी म्हूण नोंद जाल्यात। उत्तर गोंयांत 5,673 बायलां लखपती दिदी म्हूण नोंद जाल्यात। तांचे खातीर 25 CRP आनी 81 डिजिटल आजीविका रजिस्टर आसात जाल्यार दक्षिण गोंयांत 4,462 बायलां लखपती दिदी म्हूण नोंद जाल्यात। तांचे खातीर 20 CRP आनी 280 डिजिटल आजीविका रजिस्टर आसात। आनी खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो। केंद्र सरकारान देशभरातल्या मंकी पॉक्सच्या सगळ्या दुबावीत दुयेतींची तपासणी आनी चाचणी करपा खातीर सगळे राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशाकडेन मागलां। पद्म पुरस्कारा खातीर प्रेरणादायी व्यक्तींचे नामांकन करपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे लोकांक आवाहन। यांनी पी खाला पुढल्या वर्षात तिसरी आणि सहावी इयत्तेचा अभ्यासक्रम बदलपाचा निर्णय घेतला अशी माहिती एससीईआरटीच्या संचालकांनी दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळावतीन वर्षा भितर 8 तरीच्या प्रदूषकांची तपासणी करतले आणि फाटल्या वर्षा 976 बेवारस भुरग्यांत सरकाराकडल्यान आलाशिरो मेळ्ळा आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो संपल्यो.